नमस्कार, मी कुठल्याही संघटनेचा वगैरे कोणी नाही आहे. मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. मी गेले काही वर्ष, मी सॉफ्टवेअर क्षेत्रातला आहे म्हणून मी गेले काही वर्ष समितीला सोशल मीडियाचा आणि ह्या टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल याच्या संदर्भात डॉक्टरांशी संबंधित होतो. तर पहिलं म्हटलं डॉक्टरांचा विचार केलं माझं, फॉर एक्झाम्पल माझं नाव हर्षद ओक असं तुम्ही ऐकल्यावर बहुतेकांनी ऑलरेडी ठरवलं असेल माझी जात काय, धर्म काय, बरेचशांनी माझं कुलदैवत काय वगैरेपर्यंत पोचले असतील. पण डॉक्टरांच्या बाबतीत मला ही कमाल वाटते की डॉक्टरांचा विचार केला की आपण फक्त विचार करतो एक सच्चा समाजसेवक होता आणि खूप मोठं काम केलेलं आहे. तर ही कमाल वाटते, ते जात धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आपण कालपासून सगळेच नारे देतो आहे अमर रहे वगैरे वगैरे, पण डॉक्टर स्वतः अतिशय प्रॅग्मॅटिक डाऊन टू अर्थ होते. ते स्वतःच म्हणाले असते काय अमर मीवर मी नाही झालेलो, काय अमर वगैरे होणार नाही आहे, माझे विचार आहेत, माझी पुस्तकं आहेत, तुम्ही पुढे नेलीत ती पुस्तकं, ते पुढे नेलात तो विचार तर तो होणार आहे, आपाप काही होणार नाही आहे. तर आपण पुढे काय करतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यात. की आणि आपल्याकडे आणखीन एक विषय आहे तो इंटॉलरन्सचा, की आज ज्या स्तरावरती इंटॉलरन्स आहे आपल्याकडे की ऐकूनच घ्यायचं नाही. म्हणजे जर कोणाला म्हणायचं असेल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याऐवजी सूर्य पृथ्वीभोवती फिरते तर आपल्याला काही हरकत नाही म्हणायला, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तो म्हणायचा. पण मला पण तितकाच अधिकार आहे म्हणायला की नाही ते चुकीचं आहे आणि विज्ञान असं सांगतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर तो अधिकार आपण राखणं अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्या केसेसमध्ये. म्हणजे कुठल्याही सेना बिना कोणीही असोत ते माझा अधिकार हा काढून घेऊ शकत नाहीत आणि आपण त्यासाठी पुरेसा प्रयत्न करत नाही आहोत. म्हणजे शाळा कॉलेजेसमधले पुस्तकं म्हणा, सिनेमे म्हणा, प्रत्येक ठिकाणीच हे होत आहे. आपण हे छोट्या गोष्टींमध्ये ते टॉलरेट करतो आणि आता त्याचा मोठे परिणाम आपल्याला दिसत आहेत. तरी छोट्या गोष्टीसुद्धा हे आपण टॉलरेट करणं बरोबर नाही आहे. तुम्हाला पूर्ण आदराने आम्ही तुमचं मत ऐकून घेऊ, पण माझं मत पण मला मांडायचा पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. डॉक्टरांनी मला वाटतं की त्यांच्या मृत्यूसुद्धा मोठं कामच केलेलं आहे आणि मोठी समाजसेवाच केली आहे. आणि ज्या लोकांना डॉक्टरांची ओळख असते त्यांना आठवत असेल की एक त्यांना सवय होती नेहमी ओके असं म्हणून संपवायचे ते. तर मला वाटतं डॉक्टर जर आज असते तर ते म्हणाले असते की माझं सगळं काम आहे आणि माझं काम झालं आता तुमच्यावर आहे. ओके, थँक्यू.